स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृतिचित्रे भाग चौथा, अध्याय 82. या अध्यायाचं नाव आहे नवा मनू. टिळकांच्या अस्थिपेटीत जाताच माझे अस्तित्व जाणवू लागले. टिळकांच्या धर्मांतराच्या वेळी जिनं मला सहाय्य केलं आणि पुढे मला सुखात सोडून जी अज्ञातवासी झाली ती आता माझे समाधान करण्यास पुढे येऊन उभी राहिली. त्यांच्या दुसऱ्याच दिवसापासून मला पुष्कळशी समाधानाची पत्रे येऊ लागली. त्या पत्रांवर माझ्या नावामागे चिकटून बसलेले नेहमीचे अक्षर जाऊन त्या जागी दुसऱ्याच अक्षराची योजना झालेली पाहून मन व्यग्र होई. श्रीमती नाव जरी मोठे सन्मानाचे असले तरी मला ते मोठे अशुभ वाटे. माझी अज्ञातवासी सखी त्या अक्षरांना पाहून पुन्हा माझ्याकडे माझे समाधान करण्यास आली आणि त्यावेळी मी ही कविता लिहिली. श्रीमती मज नाव आले सौभाग्य लया लागेले, श्रीमती मज नाव आले सौभाग्य लया लागेले, या माझ्या दुर्दैवाने हा कसा साधिला दावा, हा ओघ काव्य गंगेचा निमिषात कोरडा व्हावा. ते जीवन मम जीवाचे मी मत्सी त्यातील देवा, ते जीवन मम जीवाचे मी मत्सी त्यातील देवा. जीवना विणे ही बाई देहाची झाली लाही, जीवात जीवही नाही. दिन माझे संपत आले सौभाग्य लया लागेले, सौभाग्य लया लागेले. मी रडते धाई धाई, मी रडते धाई धाई मज सवे दिशा यादाही. त्या शांत करू मज आल्या सद्गतित झाल्या हृदयी. उमटेन शब्द तो काही परी म्हणती उगितू राही. हा टिळक तिलक राष्ट्राचा तो नवता तुझ अबलेचा, बोलता पूर अश्रूंचा अश्रूंनी त्यास नाणीले, सौभाग्य लया लागेले, सौभाग्य लया लागेले. काव्यवृक्ष हा फुललेला किती कानी हलविलेला, तरी बहर कमी नच झाला अधिकाधिक देई का फळाला. मी वेचित ताजी सुमने ती गुंफित आनंदाने, मी वेचित ताजी सुमने ती गुंफित आनंदाने. थे कसले वादळ सुटले ग्रीष्माचे काळीज फुटले, मी तरुतळीची उठले हाय हाय काय रे झाले, सौभाग्य लया लागेले, सौभाग्य लया लागेले. वनवासी फूल जन्माचे रानात फोडिते टाहो, वनवासी फूल जन्माचे रानात फोडिते टाहो. वनमाळी गाऊन गेला ते फिरुनी गाईल काहो. भेटेल पुन्हा परतोनी तो मला काय सांगा हो, तो प्रेमळ मित्रची माझा कवी उद्यानातील राजा. सांभाळ करुनिया माझा जगती मज उंचाविले, सौभाग्य लया लागेले, सौभाग्य लया लागेले. देवाच्या दरबाराचे, देवाच्या दरबाराचे इहलोकी क्षीण उपाय. दरबार दिव्य लोकीचा तो पसंत झाला काय. जी इच्छा मनीची होती ती विलया गेली हाय. जगी दरबाराच्या साठी संकटे मत्सरापोटी, जन्मताच धावनी येती निज हाते त्या लोटीले. सौभाग्य लयाला गेले, सौभाग्य लयाला गेले. ते अश्रू काय प्रेमाचे, ते अश्रू काय प्रेमाचे, बापाचे काय कवीचे. ते कळले नाही लोका ते अश्रू खरी कोणाचे. वात्सल्य खरे बापाचे कवी हृदयी येऊन साचे. प्रेमाचे फोडून पाट वत्सलता काढी वाट. अश्रूंची उसळे लाट, अश्रूंची उसळे लाट. रसिकाते सावध केले सौभाग्य लवायाला गेले, सौभाग्य लयाला गेले. दुपारी 2 सुमाराला आम्ही 5 जण मूढाप्रमाणे विचारमग्न होऊन बसलो होतो. दत्तू, रूत, बेबी, चिकी आणि मी. दत्तूला अजून चांगलं बरं वाटत नव्हतं. जे ते आपल्या बहुतपरी शुभाशुभाच्या भोवऱ्यात फिरकिरक्या खात आणि एकीकडे आढ्याचे वासे मोजीत आपापल्या जागी स्वस्थ बसले होते. दत्तूचं दुखणं, सुनेचं भरत आलेले दिवस, बेबीचं अपुरं राहिलेलं शिक्षण, चिकीचा आजारपणाशी चाललेला क्लपंडाव यांनी आता आमच्या शरीराची धावपळ तेवढी थांबलेली होती, पण मनाला मात्र वेग आलेला होता. एरवी माणसांनी गजबजलेली आणि धनधान्यांनी गच्च भरलेली मुंबई, पण ती आम्हाला शून्यवत वाटू लागली. दशदिशा आम्हाला खुल्या मैदानाप्रमाणे सताड मोकळ्या वाटत होता. आमचे म्हणण्यासारखे तेथे एकही कोणी नव्हते. दत्तू निजला होता. त्याची बायको त्याच्याशी काही बोलत होती. मी, बेबी आणि चिकी भिंतीला टेकून बसलो होतो. तोच एक व्यक्ती अचानक येऊन धाडकन आमच्या पुढे पडली. त्यांचा श्वासोच्छ्वास जोराने चालला होता. तोंडाला कोरड पडली होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. डोळे गच्च मिटून घेतले होते. हे काय वाढून आले हे कोणाला कळेना. सखाराम भाऊजी टिळकांना भेटण्यासाठी पुण्याहून निघाले होते. टिळक फार आजारी असल्याची त्यांना खबर नव्हती, पण त्यांना एकदम वाटले की आपण भावाला भेटून यावे. त्याप्रमाणे ते पुण्याहून निघाले. पण कर्जत आल्यावर त्यांना आपल्या बहिणीकडे वेणगावास जाऊन यावे असे वाटून ते मध्येच वेणगावास गेले. अलीकडे भाऊजी आजारीच असत. त्यात त्यांना आपल्या भावाच्या काळजीनं पछाडलेलं होते. ते जरी वेणगावास होते तरी त्यांचे सगळे लक्ष आपल्या नानाकडे होते. त्यांना त्यांचे मन वेणगावास स्थिर राहू देईना. मन मनाला साक्ष देते. बहीण म्हणे, बाबा तुम्ही फार अशक्त झालात, काही दिवस इथं राहून जा. पण ते कुणाचेच ऐकेनात. हो नाही करताना टिळकांच्या तिसऱ्या दिवशी चहा घेऊन ते वेणगावहून कर्जतला येऊन गाडीची वाट पाहत बसले. तोच त्यांच्या हातात वर्तमानपत्र आले. त्यात आपल्या भावाची बातमी वाचून त्यांची स्थिती भयंकर झाली. टिळकांवर त्यांचे अतिशय प्रेम होते. आमच्या घराचा पत्ता त्यांना माहिती नव्हता. मुंबईला तपास करता करता दुपारी 3 सुमाराला ते आमच्याकडे येऊन पडले. कर्जतपासून वेणगाव 2-3 मैल. पोटात कपभर चहा वाचून काही नाही. प्रकृती क्षीण झालेली. उन्हाळा. मुंबईस आल्यावर उन्हात फिरावे लागलेले. भाऊजींची ही दशा पाहून आम्ही सगळेच गांगरून गेलो. आम्हाला काय करावे ते सुचेना. त्या वेळेला त्यांच्या मनाला जो धक्का बसला त्याचा परिणाम शेवटपर्यंत राहिला. मुंबईस आमचे आप्त कोणी नव्हते खरे, पण मित्र होते. ते येऊन आमचे समाधान करीत. डॉक्टर भास्करराव गोवंडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी येऊन आम्हाला सगळ्यांनाच आपल्या घरी 4 नेले. दत्तूला अजून बरे वाटत नव्हतेच. नाशकाहून नानासाहेबांचे पत्र आले की तुम्ही सर्वजण नाशकास या. आम्ही नाशकास जाण्याचे ठरवले. माझी सून मुंबईला एकटीच राहिली आणि आम्ही तिघे नाशकास गेलो. चिकीला डॉक्टर गोवंड्यांकडे ठेवले. निघताना भास्कररावांनी जो मला उपदेश केला तो मी कधीही विसरणार नाही. ते म्हणाले, हे बघा, आता तुम्ही बाजार करण्यास निघाला आहात. तुम्हाला बरीच धक्काबुक्की सोसावी लागेल. आपल्याला कोणता माल खरेदी करायचा तिकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. जर का तुम्ही धक्काबुक्कीकडे लक्ष देत बसाल तर तुमचा बाजार संपला असे समजा. हे माझे शब्द ध्यानात ठेवा. त्यांच्या बोलण्याचा अनुभव मी अजूनही घेत आहे. नाशकास माझे नातेवाईक पुष्कळ. त्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. शरणपुरात 10 घड भाड्याने घेतले. बहिणीच्या मुलाने आणि सुनेने बाकी सगळी व्यवस्था लावून दिली. विष्णूने आणि सौ काशीने मला काहीच उणे पडू दिले नाही. जरी आम्ही त्यांच्या घरापासून 1-2 मैल दूर होतो तरी त्यांनी आमची सगळी व्यवस्था ठेवली होती. माझे दोघे भाऊ आणि त्यांची मुले जलालपुरास होती. ते मला अधूनमधून येऊन भेटत. पण नानासाहेब किंवा विष्णू यांच्यापैकी कोणी ना कोणी रोज भेटून जात. आम्ही शरणपुरात आल्यावर दत्तूला बराच कल पडला. येथे आल्यावर मला 2 आली. एक केडगावहून पंडिता रमाबाईंचे आणि दुसरे मुंबईहून एमिली बिसेलचे. पंडिताबाईंनी केडगावी आम्हाला 1 महिनाभर राहण्यास बोलवले होते. डॉक्टर बिसेल यांनी मुंबईस तुमची कामाची सोय करत आहोत, तरी पहिलीपर्यंत मुंबईस या असे लिहिले होते. मी आजपर्यंत नोकरी कधीच केली नव्हती. मला काम कोणते मिळणार तेच आम्हाला कळेना. कीर्तना वाचून दुसरे कुठले असणार, कारण मी बोलून चालून अशिक्षित बाई. तरी आम्ही त्याच्याबद्दल विचारच केला नाही. आमचा दुःखाचा पूर अजून ओसरला नव्हता. आमची पैशाची पुंजी मात्र संपुष्टात आली होती. पण बोट गच्च बांधून मग सोडावे आणि त्या बोटाला काही समजू नये असे आमचे झाले होते. आमची मने दुःखाने गोठली होती. मुंबईच्या मिशन हायस्कूलमध्ये दत्तूला काम होते. त्याला 150 रुपये पगार होता. त्यात मुंबईसारख्या ठिकाणी आमचं कसं भागणार? मिशनरींमध्ये टिळकांच्या विरुद्ध एका मंबाजी खेरीच कोणीच नव्हते. मिशनरींनी आमची जुजबी व्यवस्था करण्याचे मनावर घेतले. आम्हीही कोणते काम काय काम याचा विचार केला नाही. दत्तूला बरे वाटू लागताच मुंबईस आपल्या कामावर जाऊन रुजू झाला. पण बेबी आणि मी केडगावास पंडिता रमाबाईंकडे गेलो. बाईंनी आम्हाला फार मदत केली. तिथं गेल्यावर जिकडे तिकडे मुलींच्या तोंडी टिळकांची गाणी ऐकू येत. ती ऐकून माझ्या मनाचा अधिकच भडका उडे. पुष्कळ स्त्रियांचा सहवास घडला. त्यांचा परमेश्वरावरील विश्वास, ख्रिस्ताचे सान्निध्य आणि कृपा हे जिकडे तिकडे दिसून आलं. 4च दिवस, पण आम्ही निराळ्या जगात आहोत असा भास झाला. वृद्ध, तरुण, अनाथ, अपंग, लहान, मोठे ह्या सगळ्यांचा सांभाळ ईश्वर कसा करीत आहे आणि अडल्या नडल्याला त्याचा हात कसा सावरून धरीत आहे हे दृश्य आम्हाला इथं पाहायला मिळालं. त्यामुळे आपणच तेवढे अनाथ नाही ही भावना जागृत झाली. बाईंची इच्छा होती की आम्ही तिथंच राहावं, पण बेबीचं अपुरं शिक्षण आणि दत्तू मुंबईला, तेव्हा मला तिथं राहणं रुचेना. दत्तूनं LLB चा अभ्यास करण्याचे आता नक्की ठरवले होते. शिवाय निमंत्रण आले असून आगंतुकी कशाला? तेव्हा आम्ही केडगावला नकार दिला. 4 दिवस झाले. केडगावास आम्हाला साताऱ्याहून एका बाईचे पत्र आले. तिनं आम्हाला आपल्याकडे 4 दिवस राहण्यास बोलवले होते. मला पुढचे भाकीत कळले. ह्या आमंत्रणाच्या मुळाशी कोण आहे काय आहे ते कळले. मी पंडिताबाईंना सांगितले, मी आता जाते, मला साताऱ्याला गेलेच पाहिजे. ते पत्र म्हणजे अप्रत्यक्ष नोटीसच आहे. आपण माझ्यासाठी प्रार्थना करा. निघताना पंडिताबाईंनी आम्हाला 4 लुगडी आणि जाकिटासाठी बरीचशी फ्लॅनेल दिली, शिवाय 30 रुपयेही दिले. माझी दानबुद्धी मोठी. मी त्या 30 रुपयातले 5 रुपये बाईंच्या कामासाठी त्यांना दिले, म्हणजे गंगेचे पाणी घेऊन गंगेतच उदक सोडले. मी जरी केडगावात होते तरी डोळ्यासमोर मला सातारा दिसत होता. आपल्या पुढे कोणते ताट वाढून ठेवले आहे ते मला कळले होते. मी बाईंना म्हटले, मला काही शिधा द्या. मजजवळ माणूस नाही आणि सातारचा बाजार दूर आहे. बाईंनी मला लागणारे सगळं सामान बांधून दिलं आणि मग माझी बोळवण केली. माझी प्रकृती एका लहान मुलासारखी झाली होती. झोप तर झोपच येत राही, नाही तर मुळीच नाही. तसंच सगळं खाणंपिणं लहान मुलासारखं झालं होतं. लहान मुलाला आई लागते तशी आता बेबी माझी आई झाली होती. तिला माझं सगळं बघावं लागे. मृगानं धरणी मातेच्या अंगावर झेप टाकली होती. चहूकडे अंधाराचे प्राबल्य माजलं होतं. सृष्टीत प्रकाश नव्हता तसा मनातही प्रकाश नव्हता. नभोमंडळात इतक्या तारका, पण मेघांनी आपल्या अवाढव्य सामर्थ्यानं एकही तारका दिसू देऊ नये असा प्रयत्न चालू झाला होता. गाडीची खडखड, मेघांची गडगड आणि उरातली धडधड ही कुणाच्यानी थांबवता येणार होती? अशा परिस्थितीत रात्री 1:30 सुमाराला आम्ही सातारच्या स्टेशनवर गाडीतून उतरलो. आजपर्यंत स्टेशन ते सातारा आम्ही नेहमी मोटारनी प्रवास केलेला होता, पण आता आपले अंथरूण पाहूनच आम्हाला पाय पसरायचे होते. आम्ही एक रेकला ठरवला आणि निघालो. आधीच रात्र अंधेरी, त्यात ढगांचं साम्राज्य. ही अधिक भयान करण्यासाठी विजेचे आणि काजव्याचं चमचमणं. आमच्याही डोळ्यापुढे काजवे चमकत होते. रेकल्यात आम्ही दुःख संकटाचं बोचकं सुखासमाधानानं सावरून बसलो होतो. मधून मधून पावसाचे सपके बसत. पण वाऱ्या पावसाला आता पाठ द्यायची म्हणून आम्ही आपली छत्री उघडून तेवढ्यातल्या तेवढ्यात आपले रक्षण करायचा प्रयत्न करत होतो. अशा स्थितीत आम्ही बंगल्याच्या फाटकाशी येऊन थांबलो. पूर्वस्मृती झाली, टिळकांची प्रतिज्ञा आठवली. मनात आले की ज्यांनी साताऱ्याला वेशीत पाणी पिणार नाही अशी प्रतिज्ञा करून ती खरी केली त्यांचीच बायको मुलगी दीड दमडीच्या सामानासाठी आता इथं तुकडे मोडणार. सातारा सोडताना आम्ही दुसऱ्याजवळ घराची किल्ली देऊन ठेवली होती, पण एवढ्या रात्री कशाला एखाद्याची झोप मोड म्हणून आम्ही मागल्या व्हरांड्याच्या कोपऱ्यात डोळ्याचं काम हातानं करून कोरडी जागा शोधून काढली. आमची लुगडी अंगाच्या चुबेने वाळली होती आणि आता तीच आमच्या गारठलेल्या शरीरांना उब आणत होती. तेव्हा आमच्या छत्रीनं तिथंही आम्हाला मोठा आधार दिला. झोप कशी येणार? डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसणं शक्य नव्हतं. तरी आम्हाला नुसत्या कल्पनेनं भिंतीच्या आतील घराचा कोपरान कोपरा दिसत होता. आम्हाला त्या अंधारात मागील छोटा इतिहासही स्पष्ट दिसू लागला. भजन, कीर्तन, प्रार्थना, लेखन, चहा, बैठकी, एक का हजार गोष्टी, ह्या थोड्या वेळात आमच्या डोळ्यासमोर ते सगळं सरकून गेलं. आम्ही एकमेकींना धीर देत होतो, बाकी धीर देण्याचं माझ्यात सामर्थ्य नव्हतं. केवळ सोन्याच्या ताटाला कुडाचा आधार अशी मी तिला होते आणि बुडत्याला काढीचा आधार अशी ती मला होती. पहाटे उजाडताच आम्ही आल्याचं लोकांना कळलं. आमच्या वाडीतली माणसं आम्हाला भेटायला आली. एका मास्तरांनी आम्हाला अल्पाहार आणून दिला. आम्ही आल्याची खबर आमच्या लँडलॉर्डला कळली. लँडलॉर्ड ताबडतोब भेटायला आल्या. त्या तीन वाक्य बोलल्या. माझं फार समाधान झालं. पहिलं, मिस्टर टिळकांसाठी मला फार वाईट वाटते. दुसरं, तुम्ही बंगला केव्हा मोकळा करणार? तिसरं, जाते, मला फार काम आहे. या तीन वाक्यांपैकी पहिल्या आणि शेवटच्या उत्तराची ते अर्थात अपेक्षा करत नव्हत्याच. मधल्या वाक्याचे उत्तर मी ताबडतोब देऊन टाकले, तो रिकामाच आहे. 10 वाजता निरोप आला. सामान आवरले का? नाही. आपणाजवळ एखादे खोके असेल तर कृपा करून पाठवा. एक खोका आला. तो इतका बेताचा होता की त्याच्यात अर्धा डझन कब्बशा मावल्या असत्या. मी तर निजूनच होते, सगळं काही पेबीच करत होती. पंडिताबाईंनी दिलेला शिबधा उपयोगी पडला. काहीतरी करून जठराग्नीला आहुती दिली. दुपारी 3 वाजता मड्डम साहेब पुन्हा आल्या. अजून नाहीच का आवरले? मला बंगल्याची फार जरूर आहे. हे कधी आवरून होणार? आपल्याला इतकी जरूर असली तर हमाल आणून सडकेवर ठेवा. राहील ते माझे, जाईल त्याची मला पर्वा नाही. सामान मिळवता येईल, पण टिळकांना काही माघारी आणता येणार नाही. मड्डम साहेब गेल्या. सत्तेपुढे शहाणपण काय कामाचे? कामदारांना आमच्याकडे येण्याची बंदी असावी. माझी पथारी घातलेलीच होती. काय करील ते बेबीच? मी विचारायला पाठवले, काही दिवस सामान ठेवण्यासाठी एखादी खोली मिळेल का? उत्तर आले, आमचीच फार अडचण आहे, फार वाईट वाटते. रावबहादूर जोशी आमच्या शेजारीच राहत असत. त्यांना ही सगळी तऱ्हा कळली आणि त्यांनी आपल्या कुटुंबाला मजकडे पाठवले. त्यांनी आपली माणसे लावून घर खाली केले. माझे जातभाई ख्रिस्ती लोक बिचारे हळहळत होते, पण ते तरी काय करणार, त्यांच्यापुढे त्यांचं पोट होतं. टिळक असताना अशी दांडगाई करणं त्यांना शक्य होतं, पण आता ते शक्य नव्हतं. त्या टिळकांच्या वेळेला इकडचं काम गेलं की पटकन टिळक दुसरीकडे काम लावून देईल अशी खात्री होते. आता ते गेलं. ज्या बाईनं मला विसाव्यासाठी केडगावहून मुद्दाम बोलवले होते ती मी आलेली कळूनही माझ्या समाचाराला आली नाही. ती कुणाचीच ताबेदार नव्हती, पण बिचारीला दुःख पाहवणार नाही असं वाटलं असेल. बेबीनं दत्तूला पत्र पाठवलं की आम्ही घर मोकळे करण्यास साताऱ्याला आलेलो आहोत. 2 दिवसांनी बेंजी मामा आला. तो येण्याआधीच काही हिंदू आणि काही ख्रिस्ती मंडळींनी आम्हाला मदत करण्याचं मनावर घेतलं. सामान पॅक झालं. आता सामान पाठवण्याच्या भाड्याचा प्रश्न आला. मी एका कॉन्ट्रॅक्टरला बोलवून सांगितले की मजजवळ पैसे नाहीत, तुमचा विश्वास असेल तर हे सगळे तुमच्या खर्चानं मुंबईला पाठवून द्या आणि सगळा हिशेब करून दत्तूला धाडा, तो पैसे देईल. काही भारी सामान रावबहादुरांकडे ठेवले. भारी म्हणजे भारी किमतीचं नव्हे तर जाता पाट्यासारखं वजनदार. टिळक गेले होते तरी ते आमच्यातच आहेत असे मला वाटे. मला वाटतं स्वर्गलोकी जाण्याच्या आधी काही काळ आत्मा आपल्या प्रिय मंडळींच्या सन्निध राहत असावा. आम्ही सातारा सोडताना डॉक्टर केळकर, राहबहादूर जोशी वगैरे मंडळींना आणि आमच्या बहुतेक ख्रिस्ती भावा मंडळींना अतिशय वाईट वाटले.